ప్రకృతిం పురుషం చైవ విధ్యనాది ఉభావపి వికారాంశ్చ గుణాంశ్చైవ విద్ధి ప్రకృతి సంభవాన్. 13వా అధ్యాయ 19వ శ్లోక అప్లా ఆజ్ పసున్ సురూ హోయి. 13వా అధ్యాయ హా జసా క్షేత్ర అని క్షేత్రజ్ఞ याचा संबंधीचा विचार सांगणारा अध्याय, तसाच प्रकृती पुरुष विवंचना जो सांख्यशास्त्राचा मुख्य विषय आहे, तोही सांगण्यासाठी म्हणून खर्च झालेला आहे. मात्र प्रकृती आणि पुरुष हा विचार सांख्यांप्रमाणे म्हणजे कपिल महामुनींनी जसा सांगितला तसा भगवद्गीतेने सांगितलेला नाही. सांख्यांची काही तत्व मान्य करून भगवद्गीतेने वेदांतशास्त्राप्रमाणे सांख्यशास्त्राला वळण देऊन हे सांख्यशास्त्र निरूपण करून सांगितलं. त्या निमित्ताने सांख्यशास्त्र काय आहे हे पाहण्याची देखील आपल्याला एक संधी मिळते आहे. जी सहा शास्त्र आहेत त्या सहा शास्त्रांमध्ये सांख्यशास्त्र हे एक महत्वाचं शास्त्र म्हणून सांगितलेलं आहे. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, व्याकरण, सांख्य आणि वैशेषिक अशा प्रकारची ही जी शास्त्र आहेत त्या शास्त्रांमधलं परमात्मवाद त्याच्याविषयी निरूपण करणारं असं हे एक शास्त्र आहे. ही जी सहा शास्त्र आहेत या सहा शास्त्रांची एकमेकांची मतं जुळणारी नाहीत, एकमेकांपासून भिन्न अशी मतं शास्त्रांनी व्यक्त केलेली आहेत. तरी देखील एकमेकांपासून भिन्न असणारी मतं असतानाही वेदांत शास्त्रांनी जे सर्वात शेवटी टिकून राहिलं, उपनिषदांपर्यंत आलेलं असं जे वेदांत शास्त्र आहे त्यांनी या सर्व शास्त्रांचा गौरव देखील केला. सर्वसाधारणपणाने आपलं मत एकदा मांडल्यानंतर इतर मतांना न मानण्याची जी प्रवृत्ती असते ती जवळपास खोटी असं म्हणण्याची जी प्रवृत्ती असते तसं हिंदू संस्कृतीमध्ये दिसत नाही. माझ्या प्रवचनात हिंदू हा शब्द इतक्या वर्षांमध्ये प्रथम आला, पण तो इथं तशाच पद्धतीने आहे. आपल्या देशात विकसित झालेला जो परमार्थ आहे त्या परमार्थामध्ये शास्त्र जरी विकसित होत गेली तरी देखील सर्व शास्त्रांचा समावेश मोठ्या आदरपूर्वक आमच्या परंपरांमध्ये स्वीकारला गेला. आता तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल, आपण सर्वजण सहा शास्त्रांना प्रमाण धरून चालत नाही. जो वेद आहे त्याच्यात देखील पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा, कर्मकांड, यज्ञ वगैरे प्रकरण आणि तात्विक भाग उपनिषदांसारखा भाग असं जे विवरण आहे त्या विवरणाच्या अंती गीताशास्त्र तयार झालं. साधारणपणे भगवान बुद्धांच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की ही सहाही शास्त्र मानणारे मोठे मोठे आचार्य होते, एकसंधता कुठंच नव्हती. त्यामुळे यज्ञ याग याला देखील फार मोठा जोर आणि महत्व आपल्या समाजामध्ये होतं. त्याच्यामध्ये प्रसंगी पशुहत्या होत असे, पशुमांस भक्षण होत असे नैवेद्य म्हणून, अशा सगळ्या गोष्टी एक प्रकारे मोठ्या हिंसा देखील यज्ञामध्ये होत असत. आणि त्याच बरोबरीने हे जे सांख्यशास्त्र आहे किंवा न्यायशास्त्र आहे कणादांचं, अशा प्रकारची शास्त्र देखील प्रचलित होती. त्यांचे त्यांचे आचार्य होते, सिद्धांत होते. असं असल्यामुळं हिंदू नावाचा एक धर्म, एकच धर्म असा अस्तित्वात नव्हता, उपस्थित नव्हता. आणि भगवान बुद्धांना जेव्हा आत्मज्ञानाविषयी खात्री पटली तेव्हा या सर्व गोष्टींच्या मध्ये जे काही यज्ञ याग होते, ज्या वेगळ्या वेगळ्या प्रथा म्हणून निर्माण झालेल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टींमधले दुष्ट प्रवाह त्यांच्या लक्षात आले. असं झाल्यामुळं त्यांनी एकच धर्म, कोणताही स्वीकारार्ह असा एकच धर्म नसल्यामुळं, सहा शास्त्रांना मानणारे लोक असल्यामुळं एक स्वतःचाही धर्म निर्माण केला. आणि त्या धर्माचा फार मोठ्या प्रमाणात विस्तार आपल्याकडे झाला. बौद्ध धर्माच्या विस्ताराच्या वेळेला हिंदू धर्म मानणारे जे होते, सहाही शास्त्र मानणारे जे होते, त्यांची सगळ्यांची फार मोठ्या प्रमाणात कुचंबणा झाली आणि पिछेहाट देखील झाली. समाजातल्या फार मोठ्या वर्गांनी आणि राजांनी देखील, सम्राटांनी देखील बुद्धांचा धर्म स्वीकारला. आणि उपनिषदांसहित वेदांतांसहित असणारा एकूण सहा शास्त्र सांगणारा एक मुख्य धर्म मागे पडला. इतका मागे पडला की तो धर्म काळाच्या कसोटीवर टिकणारा नाही, अशा प्रकारचा एक मतप्रवाह जोरात निर्माण झाला आणि नवीन विचाराच्या लाटेकडे लोक आकृष्ट व्हायला लागले. याच्यातून मार्ग काढण्याचं काम प्रथम आचार्यांनी केलं, शंकराचार्यांनी केलं. न्याय वैशेषिक, सांख्य पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा, वेदांत व्याकरण, अशा प्रकारे जी शास्त्र होती त्या शास्त्रांमध्ये वेदांतांचा त्यांनी स्वीकार केला. आचार्यांची जर कामगिरी काय, महत्वाची कामगिरी काय, आज देखील शंकराचार्य म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर अतिशय पवित्र भाव निर्माण होतात. याचं कारण सर्व आसेतू हिमाचल, सर्व समाजाला एकत्र बांधण्याचं काम, एका तत्वज्ञानामध्ये एकत्र बांधण्याचं काम एका तत्वज्ञानामध्ये, सहा शास्त्रांच्या नव्हे, आचार्यांनी केलं. आचार्यांनी जर काही केलं असेल तर व्यासांनी जी ब्रह्मसूत्र लिहिली त्या ब्रह्मसूत्रावर आचार्यांनी भाष्य लिहिलं. व्यासांनी जी भगवद्गीता लिहिली, भगवंतांच्या मुखातून सांगितली गेली पण व्यासांनी लिहिली, त्या गीतेवर आचार्यांनी गीता भाष्य लिहिलं. आणि जो वेदांत होता, उपनिषद होती, त्याच्यातली 10 मुख्य उपनिषद आचार्यांनी निवडली आणि 10 उपनिषदांवर आचार्यांनी उपनिषद भाष्य रचलं. हे 3 महत्वाचे ग्रंथ आचार्यांनी नुसतेच रचले नाहीत तर बौद्ध मताशी देखील संघर्ष केला. तो संघर्ष इतका कमालीचा यशस्वी झाला की या देशाच्या सीमेबाहेर बौद्ध धर्म ढकलला गेला. या देशाला लागून असलेल्या ज्या जे प्रदेश होते अजूनही आहेत तिबेट भूतान अशा सारखे तिथं तो धर्म गेला. चीनमध्ये जो गेलेला होता तिथं राहिला, पण ज्या भूमीतून निर्माण झाला त्या भूमीतून तो धर्म संपला. आचार्यांनी त्याच्या पाठोपाठ देशाच्या चार दिशांना चार मठ स्थापन केले. किती कमी आयुष्य आचार्यांना मिळालं, किती 36, 32, 32व्या वर्षी आचार्यांनी देह ठेवला. 8व्या वर्षापासून ते 32व्या वर्षापर्यंत म्हणजे 24 वर्षात आचार्यांनी केलेली ही जी कामगिरी आहे त्यामुळे ते शंकरांचा अवतार म्हणूनच प्रसिद्ध झाले. चार दिशांना चार मठ स्थापन केले, त्यांना एक प्रकारे प्रतिष्ठा आली. त्या मठातून ही जी त्रिसूत्री आहे, गीता भाष्य, उपनिषद भाष्य आणि ब्रह्मसूत्र भाष्य, याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. तसंच वाराणसी म्हणजे काशी हे जे मूळ पीठ आहे तिथं आचार्यपीठ ही झालं. आणि आपल्या सगळ्या देशाचा परमार्थ एकत्रित तिथं शिकवण्याची एक सोय निर्माण झाली. ही देखील गोष्ट आचार्यांनी प्रमुखतः केली. म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही जर आसाममध्ये गेलात तर तिथले संत जी उदाहरणं देतात तेच तामिळनाडूमधले संत देतात, तेच महाराष्ट्रातले संत देतात, आणि तीच उदाहरणं कबीर आणि सगळे हिंदुस्थानी भाषेचे म्हणजे हिंदी भाषिक देखील संत देतात. कारण या सगळ्या देशामध्ये पसरलेल्या एकसंध अशा हिंदू समाजाला एका सिद्धांतामध्ये गुंफण्याचं काम आचार्यांनी केलं. आणि हे काम कित्येक वर्ष काशीमधून चाललं. म्हणून कोणीही उठावं, काशीला जावं, तिथं शास्त्री व्हावं, पंडित व्हावं, आपल्या गावात पंचक्रोशीत यावं आणि ते सिद्धांत सांगावेत. असं असल्यामुळे काश्मीरपासून, राजस्थानपासून, गुजरात, महाराष्ट्र, केरळपर्यंत आणि वर सगळे प्रांत बंगाल आसामपर्यंत सगळे एका वेदांत शास्त्रांनी बांधले गेलेले असा समाज आपल्या इथं निर्माण झाला. म्हणून आपण आचार्यांना विचारून किंवा आचार्य सांगतात त्याप्रमाणे श्रद्धा ठेवून राहतो. आचार्यांच्या आधी भगवद्गीता हा एकमेव ग्रंथ नव्हता श्रद्धा ठेवण्याचा, आचार्यांची ती कामगिरी आहे. ब्रह्मसूत्र इतर अनेक सूत्रांसारखी होती, ती आचार्यांची कामगिरी आहे. आणि जी 10 उपनिषद आहेत ती आचार्यांची कामगिरी आहे. आणि एवढी महत्वाची गोष्ट झाल्यामुळं तुम्हाला माहीत असो अथवा माहीत नसो एका वेदांताच्या परंपरेतून आपण सगळे चालतो. तरी आचार्यांचा विशेष असा की वेदांताचा पुरस्कार करत असताना 6ही शास्त्रांच्या बाबत आपल्या अंतःकरणामध्ये आचार्यांनी तितकाच आदर जागता ठेवला. तेही काम आचार्यांचंच आहे. त्यामुळे साहजिकच ही शास्त्र काय आहेत हे पाहणं देखील थोडंसं रोचक असं आहे. आपण ही प्रकृती पुरुष विवंचना सांख्यशास्त्र त्याच्यावर भगवद्गीतेचंच निरूपण आल्यामुळं ते तर पाहतो आहोतच, पण त्या निमित्ताने कणादांनी सांगितलेली जी न्यायसूत्र आहेत ती काय आहेत हे देखील थोडक्यात तुम्हाला समजून घ्यायला हरकत नाही. कणाद नावाचे जे महामुनी होऊन गेले त्यांनी न्यायसूत्र रचली. कणादांचे जे अनुयायी आहेत त्यांना काणाद असं म्हटलं जातं. त्यांना कणाद अशा करता म्हणायला सुरुवात केली गेली की त्यांनी एक सिद्धांत मांडला की या जगताचं जे मूल कारण आहे, ज्याच्यापासून हे जगत निर्माण झालं, ते मूल कारण परमाणू आहेत असं कणादांनी प्रथम सांगितलं. आणि गंमत म्हणजे आत्ताचे जे आधिभौतिक शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याप्रमाणेच कणादांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. अणू आणि परमाणू यांच्या रचनेनी हे जगत निर्माण झालेलं आहे असं कणाद म्हणाले. परमाणू कशाला म्हणायचं हेही कणादांनी स्पष्ट केलं. जगतामध्ये जे जे म्हणून दृश्य पदार्थ दिसतात त्यांचं जर विभाजन केलं तर विभाजन होतं, पण सर्व विभाजन संपल्यानंतर एक असा पदार्थ राहतो की त्याच्या पुढे विभाजन होत नाही, असं मूलद्रव्य शिल्लक राहतं. विभाजन होतं पण विभाजन होता होता सर्वात शेवटी अशी एक गोष्ट उरते की त्याच्या पुढे त्या वस्तूचं विभाजन होत नाही, त्याला परमाणू असं त्यांनी नाव दिलं. परम अधिक अणू म्हणजे परमाणू. आता या परम अशा सूक्ष्म गोष्टीच्या पलीकडे जाऊन विभाजन अशक्य आहे. हे जे परमाणू आहेत हे परमाणू नित्य आहेत असं सिद्धांत त्यांनी मांडला. हे अनित्य नाहीत, हे कायम आहेत, हे कधीही नव्हते असं नाही आणि इथून पुढेही कधी नसतील असं नाही. तुम्हाला असं वाटेल की फिजिक्सचा तास चाललेला आहे इतकं उत्तम रीतीने कणादांनी त्या काळामध्ये प्रतिपादन केलं. हे नित्य देखील आहेत आणि सूक्ष्म देखील आहेत अशा दोन गोष्टी कणादांनी सांगितल्या. आणि हे जे परमाणू आहेत त्या परमाणूंच्या नवनवीन अशा विविध संयोगातून विश्वातले विविध प्रकारचे पदार्थ तयार झाले. सोनं माती दगड अनेक प्रकारची खनिज सगळं दृश्य जगत पंचमहाभूत ही सर्व या परमाणूंच्याच एकाच परमाणूंच्या निरनिराळ्या संयोगातून तयार झाली. त्यांनी त्याच्या पुढे असं म्हटलं की शरीराचे देखील परमाणू असतात असं कणादांनी सांगितलं. आणि माझा नीट अभ्यास नाहीये, मला त्याच्या संबंधी माहिती नाहीये, एखाद्या वेळेला माझी माहिती कोणी दुरुस्त देखील करेल, पण आधुनिक फिजिक्स जे सांगत नाही अशी एक गोष्ट कणादांनी सांगितली ती म्हणजे मनाचेही परमाणू असतात असं कणादांनी सांगितलं. शरीराचे परमाणू असतात आणि मनाचेही परमाणू असतात. आणि कणादांचं असं म्हणणं आहे की हे परमाणू जर एकत्र आले तर त्या शरीरामध्ये चैतन्य निर्माण होतं असं कणाद म्हणाले. जगताच्या प्रारंभी जेव्हा काहीच नव्हतं, जगत देखील नव्हतं अशी स्थिती होती, तिथपासून जे जगत निर्माण व्हायला सुरुवात झाली तेव्हा या परमाणूंची वेगळी वेगळी संयुग तयार झाली आणि त्या संयुगातून विश्वाची उत्पत्ती झाली. याला उपादान कारण असं नाव कणादांनी दिलं. याला आरंभवाद असं देखील ते म्हणाले. हा आरंभ झाला विश्वाचा. याच्या आधी विश्व नव्हतं पण परमाणू होते. पण त्या परमाणूंचा जेव्हा संयोग व्हायला सुरुवात झाली, वेगळी वेगळी संयुग तयार झाली, तेव्हा हे विश्व निर्माण झालं. कणादांचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामध्ये ईश्वर मानणारे आणि ईश्वर न मानणारे असे दोन तत्वज्ञ निघाले. ईश्वर न मानणारे जे होते तर ते याच ठिकाणी थांबले आणि असं जगत निर्माण झालं. शरीराचे आणि मनाचेही अणू एकत्र आले की चैतन्य आपोआप होतं असं ते म्हणाले. फक्त त्यांना सिद्ध करता येत नव्हतं. या शास्त्राला जी मर्यादा होती ती अशी होती की शरीराचे आणि मनाचे परमाणू जर एकत्र आले तर चैतन्य कसं निर्माण होईल हे काही सिद्ध करता येत नव्हतं. या ठिकाणी या शास्त्राला मर्यादा होती. पण जे ईश्वरवादी होते नैयायिकच पण ईश्वरवादी होते अशा लोकांनी अशा तत्ववेत्यांनी असं सांगितलं की जसं परमाणु एकत्र येऊन त्याच्या संयुगाने विश्व निर्माण झालं तशी उपादान कारण म्हणून ते जसे परमाणु आहेत तशी अजून एक घटना देखील विश्व निर्माण व्हायला कारण आहे त्याला म्हणजे ते दुसरं कारण म्हणजे ईश्वर ईश्वर हा आहे होता आणि ईश्वर हे निमित्त कारण म्हणून समजलं गेलं निमित्त कारण उपादान कारण आणि कार्य हे एक विशिष्ट शब्द आहेत ते मी तुम्हाला आधी सांगतो जसं माती हे उपादान कारण मूलद्रव्य माती कुंभार कोणीतरी घडवणारा अथवा बनवणारा जर असेल तरच मातीतून घट तयार होतो म्हणून कुंभार हा निमित्त कारण आणि त्यातून घडलेलं कार्य म्हणजे ते मडकं काय मातीचं भांडं जे तयार झालेलं असेल ते तसा ईश्वर हा निमित्त कारण होता घडवणारा होता ती जी संयुग झाली ती ईश्वराने घडवली म्हणून यांना स ईश्वरवादी सेश्वरवादी असं म्हणतात ईश्वराने एका कॅटलिक एजंट सारखं काम केलं कारण ईश्वर स्वतः काहीही करणारा नाही अत्यंत अकर्ता अभोक्ता कोणत्याही कर्माचा प्रेरक नसलेला कॅटलिक एजंट याचा अर्थ एखादा प्रयोग सिद्ध होण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये अजून एक एजंट लागतो अजून एक पदार्थ लागतो की तो पदार्थ जर असेल तरच त्याच्या संयुगापासून घटना घडते पण तो जो अजून एक पदार्थ लागतो तो त्याच्यात प्रत्यक्ष सहभाग घेणारा नसतो पण त्याच्याखेरीज तिथं रासायनिक प्रक्रिया घडत नाहीत याला कॅटलिक एजंट असं म्हणतात त्यामुळे ईश्वराचं काम नुसतं अस्तित्वाचं असं होतं तो निमित्त कारण होता आणि जगत निर्माण झालं म्हणून कार्य म्हणून आपल्या समोर जगत या नावाचा पदार्थ आला याच्यामध्येही या कणादांच्या न्यायसूत्रांना जीव ही गोष्ट कुठून आली या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे नीट उलगडून सांगता आलं नाही आणि त्यांनी जे काही सांगितलं ते सर्वांना पटलं नाही असं झाल्यामुळं या शास्त्रामध्ये उत्क्रांती झाली हा जो कणादांचा परमाणुवाद आहे किंवा न्यायसूत्र आहेत ही आपल्या इथं जी तत्वचिंतन घडलं त्याच्या प्रक्रियेची एक बाजू आहे हे शास्त्र पूर्ण आहे असं तेव्हाही मानलं गेलं नाही त्यामुळंच अजून पूर्ण काय असेल म्हणून इतर शास्त्र निर्माण झाली पण आज देखील कणादांनी जो परमाणुवाद लिहिला तर तो आधुनिक पदार्थ विज्ञानाशी खूप मिळता जुळता असा आहे त्यांची बुद्धी किती सूक्ष्म असली पाहिजे आणि ते आपल्या बुद्धीच्या जोरावर किती मजल मारू शकले असले पाहिजेत हे आपल्या लक्षात येतं याच्यानंतर जीव कसा आला शरीरामध्ये हे सांगता न आल्यामुळं हा वाद हळूहळू मागं पडला आणि कपिल महामुनींचा सांख्यवाद सांख्य शास्त्र पुढे आलं सांख्य हा शब्द संख्येच्या बाबत उच्चारला जातो तसंच कपिल महामुनींनी जे सांख्य शास्त्र रचलं त्याच्या संबंधी देखील सांख्य हा शब्द वापरला जातो आणि भगवद्गीतेमध्ये आत्मविषयक तत्वज्ञान दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्यशास्त्र या नावाने भगवंतांनी स्वतः सांगितलं. सांख्य हा शब्द फक्त कपिलांच्या मालकीचा नाही, तर वेदांत शास्त्र देखील सांख्य या शब्दाखाली सांगितलं जातं असं प्रथम भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये केलं. भगवंतांची देखील जी खुबी आहे आणि व्यासांनी देखील ते जे रचलं त्याच्यामध्ये तोच सांख्य शब्द वापरला आणि वेदांत सांगितला, तोच सांख्य शब्द वापरला आणि आत्मविषयक तत्वज्ञान सांगितलं. या कपिल महामुनींच्या सांख्याच्या सिद्धांतांशी मतैक्य नसताना तोच शब्द वापरून गीतेमध्ये देखील एक शास्त्र म्हणून आत्मविषयक तत्वज्ञान सांगितलं गेलं. हे जे कपिलाचार्यांचं सांख्यशास्त्र आहे ते असं सांगतं की या जगामध्ये नवं असं काही उत्पन्न होऊ शकत नाही, जे आहे ते पूर्वीचंच आहे, आहेच आहे अशी गोष्ट आहे. नवीन कधीही काहीही निर्माण होऊ शकत नाही. म्हणून जे जगत म्हणून दिसतं त्या जगतामध्ये जे गुण आहेत ते गुण मूळ कारणामध्ये असले पाहिजेत. आता कारण हा शब्द तुम्हाला कळला. जगत हे जर कार्य असेल तर कारणाचेच गुण कार्यामध्ये येतात. जसे मातीच्या भांड्यामध्ये मातीचेच गुण येणार, अन्य गुण येऊ शकत नाहीत. याला सत्कार्यवाद असं सांख्यांनी नाव दिलं. हा जो सत्कार्यवाद आहे म्हणजे कारणामध्ये असणारे जे सूक्ष्म घटक आहेत तेच कार्यामध्ये दृग्गोचर होतात. या कारणामध्ये जसे पूर्वीचेच घटक आहेत आणि नवीन घटक त्याच्यात समाविष्ट होऊ शकत नाहीत, तसं सत्कार्यवादाप्रमाणेच शुद्ध निर्मल असं तत्व म्हणजे सत्वगुण सत्व आणि त्या सत्वाच्या विरुद्ध अतिशय निकृष्ट असं म्हणजे तम आणि या दोन टोकांच्या दरम्यान असणारं मध्यम म्हणजे रज असं सत्व तम आणि रज हे तीनही गुण या विश्वामध्ये मुळामध्येच आहेत. सत्कार्यवादाप्रमाणे मूलद्रव्यांप्रमाणे त्रिगुण देखील मुळातच आहेत असं कपिल महामुनी म्हणाले. आणि हे तीन गुण म्हणजे प्रकृती. सुरुवातीला म्हणजे विश्व उत्पन्न झालेलं नव्हतं अशा वेळेला या सत्व रज आणि तम या तीनही गुणांचा जोर एकसारखा होता. असं असल्यामुळं त्यावेळेला प्रकृती देखील साम्यावस्थेत होती, प्रगट झाली नव्हती असं कपिल महामुनी म्हणतात. प्रकृतीच्या अंगी असलेल्या मूळ गुणधर्माला अनुसरून पुढे त्याच्यामध्ये काही कमी जास्तपणा आपोआप निर्माण झाला. जसं उत्कृष्ट आणि निकृष्ट यांचे जे गुणधर्म आहेत आणि मध्यम याच्यातून अगदी प्रारंभी जरी साम्यावस्थेत हे गुण असले तरी देखील या गुणांच्याच झटापटीतून सगळे पदार्थ हळूहळू निर्माण झाले. त्याच्यात काही ठिकाणी सत्व प्रबळ झालं, काही ठिकाणी रज प्रबळ झालं, तर काही ठिकाणी तम प्रबळ झालं आणि जगताच्या सगळ्या पदार्थांची उत्पत्ती झाली. ही जी प्रकृती आहे ती प्रकृती अष्टधा आहे, पंचभौतिक आहे आणि मन बुद्धी आणि अहंकार देखील त्याच्यामध्येच येतो. त्यामुळं सत्कार्यवादाप्रमाणे मूलद्रव्यामध्येच मन बुद्धी आणि अहंकार याचा समावेश होता म्हणून तो कार्यामध्ये देखील आला. आणि मनबुद्धी अहंकारामुळे कमी अधिक प्रमाणामध्ये प्रकृती विकारवान झाली. कोणाच्या ठिकाणी कोणते विकार जास्त तर कोणते विकार आणि कोणाच्या ठिकाणी जास्त, अशा प्रकारे कपिलांनी अशी गोष्ट मांडली की सर्व सृष्टी ही मूळ अव्यक्त प्रकृती आणि तिचे व्यक्त विचार म्हणजे पंचभूत मन बुद्धी आणि अहंकार अशी अष्टधा प्रकृती. शिवाय त्यांनी अजून एक कल्पना मांडली ती म्हणजे पुरुष, जे न्यायशास्त्रामध्ये कणादांनी मानलेलं नव्हतं. जीव तिथं कुठून आला हे जे समजत नव्हतं, तर कपिल महामुनी म्हणायला लागले की ही प्रकृती अनादी आहे आणि अजून एक पुरुष म्हणून देखील तिथं घटक आहे. ही जी मूळ अव्यक्त प्रकृती आहे ती अखंड एकजिन्सी आणि अचेतन अशी आहे असं ते म्हणाले. ती अखंड आहे म्हणजे कधी होती कधी नव्हती असं तिचं स्वरूप नाही. ती कायम सदोदित होती, प्रारंभापासून होती. ती एकजिन्सी होती तरी देखील ती जड होती, अचेतन होती. आणि जो पुरुष आहे तो पुरुष हा सचेतन आहे, ज्ञाता आहे, केवळ निर्गुण आहे, तसंच अकर्ता आहे आणि अत्यंत उदासीन असा आहे. कपिलांनी अजून एक सिद्धांत मांडला, तो वेदांत शास्त्राला मान्य नसलेला आहे. तो सिद्धांत म्हणजे पुरुषांचा अनेक पुरुषांचा अनेक पुरुष, म्हणजे जशी प्रकृती एक तसे पुरुष मात्र अनेक आहेत. जसं माझ्या एका देहामध्ये अष्टधा प्रकृती आणि एक पुरुष आहे जो अकर्ता आहे, अभोक्ता आहे, उदासीन आहे, तसे इथं बसणाऱ्या सर्व व्यक्तींच्या अंतर्यामी पुरुष आहेत, पण ते एकमेकांशी संबंधित नाहीत. हे विचार व्यासांनी खोडून काढले वेदांत शास्त्रामध्ये. व्यासांचं असं म्हणणं आहे की हा पुरुष मात्र एकच आहे, सर्व क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ मात्र एक, अशी इथं या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी एक सैद्धांतिक कल्पना मांडली आणि व्यासांनी ती लिहिली. असंख्य पुरुषांचा समुदाय इथं आहे असं कपिल महामुनी म्हणाले. अव्यक्त मूळ प्रकृती आणि अष्टधा प्रकृती यांच्या एकत्रीकरणातून एक मूळ अव्यक्त प्रकृती आणि सचेतन अकर्ता निर्गुण अभोक्ता असा पुरुष ही दोनच तत्व अखेरीला शिल्लक राहिली. ही जी मूळ अव्यक्त प्रकृती आहे ती मूळ अव्यक्त प्रकृती सर्व जगताचं एकजिन्सी असं मूलद्रव्य आहे असं कपिल महामुनी म्हणतात. आणि अंगभूत असणाऱ्या सत्व रज आणि तम या त्रिगुणांमुळे ही प्रकृती संपन्न झालेली आहे आणि या त्रिगुणांचा नटनाच प्रकृतीच्या ठिकाणी अखंड चाललेला आहे. कधी सत्व डोकं वर काढतो, कधी रज डोकं वर काढतो, तर कधी तम डोकं वर काढतो. हे त्रिगुण देखील आता आपल्याला माहितीये तशा स्थितीत नसून सुरुवातीला ते अव्यक्त दशेमध्ये होते आणि अव्यक्तामधूनच प्रकृती आणि त्रिगुण यांच्या अव्यक्तामधूनच सर्व व्यक्त विश्व निर्माण झालं. तसंच मन बुद्धी अहंकार इत्यादी त्रिगुणात्मक प्रकृती निर्माण झाली. या प्रकृतीच्या आत एक शुद्ध जाणीव स्वरूप असा पुरुष प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे, जो आता मी बोलतोय आणि ऐकण्याचं काम तुमच्या अंगानी करतो आहे. तो वस्तुतः ऐकतही नाहीये, पण प्रकृतीचं सहाय्य घेऊन तो समजूनही घेतो, हे त्याचं विशेष आहे. तो कानाचं सहाय्य घेतो, मनाचं सहाय्य घेतो, बुद्धीचं सहाय्य घेतो आणि काही समजूनही घेतो आणि त्याच वेळेला तो अकर्ता देखील आहे, असं त्याचं एक विचित्र स्वरूप. असा हा पुरुष वस्तुतः अकर्ता अभोक्ता असा असताना प्रकृतीच्या नटनाचाला भूलून त्याच्या ठिकाणी मोह आणि अभिमान निर्माण होतो. एवढंच नव्हे तर आपण सर्व करतो असा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. वस्तुतः करणं सगळं प्रकृतीचं असताना मी करतो असा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो आणि तो सुख दुःखाच्या पाशामध्ये देखील अडकतो, गुरफटतो. अशा रीतीने पुरुष अत्यंत उदासीन, सर्व कर्तृत्व प्रकृतीचं आणि या दोहोंच्या संयोगाने सर्व सृष्टीचा पसारा निर्माण झाला. मन, बुद्धी आणि अहंकार यांचा त्रिगुणात्मक खेळ चाललेला असताना जर बुद्धीला सात्विक ज्ञान झालं, जर सत्वगुण झटापटीमध्ये जास्त वर आला आणि सत्वोत्कर्ष झाला, तर त्या बुद्धीला मी म्हणजे पुरुष आणि प्रकृती एकमेकांपासून भिन्न आहेत अशा प्रकारचं ज्ञान होतं. वस्तुतः बुद्धीला ज्ञान होतं पण कर्तृत्व भावामुळे आणि भोक्तृत्व भावामुळे निष्कारण ओढून घेतल्या गेलेल्या पुरुषाला देखील ते समजतं. जसे गुणदोष त्याला समजतात, सुख दुःख भोग त्याला समजतात, तो आपल्यावर ओढून घेतो, तसं बुद्धीला सत्वगुणाच्या उत्कर्षाने झालेलं हे ज्ञान की मी वेगळा आणि प्रकृती वेगळी अशा प्रकारचं ज्ञान पुरुषाला होतं, पुरुषाला ते समजतं. आणि त्यावेळेला पुरुष सगळ्या पाशातून सुटतो. जेव्हा त्याला असं सात्विक ज्ञान होतं बुद्धीमुळं, बुद्धीच्या प्रभावामुळं, तेव्हा त्याला आपोआप अचानक रिअलाइज होतं की आपण प्रकृतीपासून अत्यंत वेगळे आहोत. आणि त्यावेळेला पुरुष सर्व पाशामधून सुटतो आणि कैवल्याला प्राप्त होतो. यालाच सांख्यशास्त्रांनी मोक्ष असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी सांख्यशास्त्रांनी असाही एक प्रश्न उपस्थित केला की पुरुष जर मुळात निर्गुण, अकर्ता आणि उदासीन असा असेल तर सोडणं आणि धरणं या क्रिया देखील पुरुष कसा करेल आणि आपला मोक्ष तो कसा ओढून घेईल, कारण मुळातच तो काही न करणारा आहे. म्हणून त्याच्याही पुढे जाऊन कपिल महामुनींनी असा सिद्धांत मांडला की पुरुषाला अशा प्रकारचं ज्ञान झाल्यानंतर प्रकृतीच पुरुषापासून आपल्या स्वतःचा मोक्ष करून घेते, पुरुषाला वेगळं करते आणि आपण वेगळी होते. पण पुरुषाला अशा प्रकारचा मोक्ष आणि प्रकृतीलाही पुरुषापासून आपण वेगळे आहोत अशा प्रकारची सुटका आणि मोक्ष असा प्राप्त होतो. अशा प्रकारचं एकूण हे कपिल महामुनींचं सांख्य शास्त्र आहे. या ठिकाणी व्यासांनी नेमका काय फरक केलाय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. या शास्त्रामध्ये आणि भगवंतांनी भगवद्गीता सांगत असताना, म्हणजे पुढच्या वेळपासून तुम्हाला हे सगळं नीट ऐकणं सोयीचं होईल. सांख्यशास्त्राप्रमाणे प्रकृती ही गोष्ट वेदांतांनी मान्य केलेली आहे. भगवद्गीतेमध्ये देखील सातव्या अध्यायामध्ये पराप्रकृती आणि अपराप्रकृती या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अपराप्रकृती म्हणजे कनिष्ठ प्रकृती, अष्टधा प्रकृती, देह मन बुद्धी अहंकार, देह पंचभूतांचा आणि मन बुद्धी आणि अहंकार अशा आठ तत्वांची ही कनिष्ठ प्रकृती अपराप्रकृती निर्माण झाली. आणि एक पराप्रकृती सांगितलेली आहे, ही प्रकृती जीव प्रकृती म्हणून ओळखली जाते, ही श्रेष्ठ अशी सांगितलेली आहे। ही जी अपराप्रकृती आहे, या अपराप्रकृतीला या अध्यायामध्ये क्षेत्र असं म्हटलेलं आहे। 15व्या अध्यायामध्ये क्षरपुरुष असं त्यालाच म्हटलेलं आहे। या ठिकाणी प्रकृती म्हणून देखील याच प्रकृतीचा उल्लेख केलेला आहे। आणि 8व्या अध्यायामध्ये अधिभूत म्हणून जी संज्ञा आहे ती देखील याच प्रकृतीला उद्देशून आलेली आहे। तसंच जी पराप्रकृती किंवा जीव प्रकृती आहे त्या प्रकृतीला या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे। तसंच पुरुष देखील याच प्रकृतीला या अध्यायात म्हटलेलं आहे। आठव्या अध्यायामध्ये अक्षरम ब्रह्म परमम अक्षर पुरुष हे त्यालाच म्हटलेलं आहे, ज्याला अधिदैव अधियज्ञ असं म्हटलेलं आहे। तो अधिदैव म्हणजे ही पराप्रकृतीच आहे, जीव प्रकृतीच आहे। आणि या अक्षर पुरुषाला एक क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष 15व्या अध्यायाच्या भाषेत त्याला किंवा अधिदैव म्हणजे जीव प्रकृतीला जेव्हा आपण क्षर आणि अक्षर निरपेक्ष असं उत्तम पुरुष संज्ञक असं तत्व आहोत असा बोध होतो, किंवा 8व्या अध्यायामध्ये अक्षरम ब्रह्म परमम असं ज्या परमात्म्याला म्हटलेलं आहे, किंवा अधियज्ञ असं ज्याला म्हटलेलं आहे, असा अक्षर परमात्मा या जीव प्रकृतीलाच बोध झाल्यानंतर तोच अक्षर अव्यय निरवयव सच्चिदानंद परमात्मा म्हणून सांगितलेला आहे। म्हणून अपराप्रकृती आणि पराप्रकृती या दोन्ही गोष्टी एका परमात्म्यापासून निर्माण झालेल्या आहेत असं वेदांत्यांनी व्यासांनी आणि भगवान श्रीकृष्णांनी निरूपण केलेलं आहे। लोकमान्य असं म्हणतात की सांख्यांची जी प्रकृती आणि पुरुष विवंचना आहे त्याच्यावर भगवंतांनी व्यासांनी नेहमीच परमात्म्याचं टोपण ठेवून दिलेलं आहे की हे परमात्म्यापासून निर्माण झाले एवढं लक्षात घेतलं की सांख्यामध्ये विशेष काही नाही। हा जो परमात्मा आहे हा परमात्मा मूळ माया त्रिगुण पंचमहाभूत मग त्यांची कर्म त्या न्यायानी सृष्टी औषधी वनस्पती विविध प्राणी मात्र अशा अंगानी जगतात येतो आणि दुसरा जाणीव स्वरूप जीवस्वरूप अबोधात्मक जीव याही अंगानी त्याच्यामध्ये राहून वास करतो। ज्या वेळेला मन बुद्धी आणि देह यांच्या सहाय्यानी पण देह मन बुद्धीच्या पलीकडे असणारा असा आत्माच मी आहे असा बोध होतो तेव्हा त्याला परमात्मबोध देखील होतो आणि प्रकृती म्हणजे जीव प्रकृती आणि देह प्रकृती ही दोन्ही परमात्म्यापासून निर्माण झालेली आहेत आणि या सर्व जगामध्ये एकच परमात्मा भरून राहिलेला आहे असं शेवटचं ज्ञान त्याला प्राप्त होतं। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हे सर्व नभी वावरे जो अणुरेणु काही रिता ठावया राघवे विण नाही असा अंतिम बोध सर्वत्र एकच परमात्मा आहे असा त्याला प्राप्त होतो। हे परमार्थशास्त्राचं विकसन आहे। कणादांचं शास्त्र कपिल महामुनींचं शास्त्र आणि त्याच्यानंतर व्यासांनी जी वेदांत सूत्र लिहिली आणि वेदांत शास्त्र सांगितलं ब्रह्मसूत्र सांगितली त्याच्यामध्ये हा विषय स्पष्ट केला आणि भगवंतांनी जो उपदेश केला अर्जुनाला तो लक्षात घेऊन व्यासांनी तोही याच पद्धतीचा असल्यामुळं व्यासांनी तोही उचलला भगवद्गीता लिहिली आणि आपल्यासमोर एक आखीव रेखीव बांधलेलं असं शास्त्र वेदांत शास्त्र या नावाने ठेवलं आणि प्रकृती पुरुष विवंचना जी आहे ती या अध्यायामध्ये आलेली कपिलांच्या सांख्यशास्त्राप्रमाणे नसून व्यासांनी सांगितलेल्या अथवा भगवंतांनी सांगितलेल्या मूळ परमात्म्याच्या कल्पनेप्रमाणेच आहेत, पण प्रकृती आणि पुरुष या दोन्ही गोष्टींना त्यांनी न्याय दिला आणि ही शास्त्र सांगितली। एवढंच नव्हे तर भगवंतांनी मीच कपिल होऊन सांख्यशास्त्र सांगितलं अशा प्रकारचे देखील उद्गार ज्ञानेश्वर महाराजांनी ते काढले आपण मागच्या वेळेला पाहिलं। अशा रीतीने या सर्व पूर्वसुरींना मानून पण आपला सिद्धांत व्यासांनी समोर ठेवला आणि तो आपल्यापर्यंत जसाच्या तसा उत्तम रीतीने आला ही आचार्यांची करणी आणि थोरवी आहे, हे मी तुम्हाला या प्रवचनामध्ये सांगतो आहे। नाहीतर आपल्या देशातला हा गोंधळ कधी संपला नसता। हे काम सर्वात महत्वाचं काम जे व्यासांनी केलं पण सुटलेलं होतं काळाच्या ओघात, सगळी शास्त्र बलवत्तर झालेली होती ते आचार्यांनी एकत्र केलं आणि आता आपल्या कोणाच्या मनात कसला संदेह नाही, आपण सर्व व्यासांना अनुसरतो। म्हणून व्यासांना जगद्गुरु असं म्हटलं जातं। सगळ्यांनी शेवटी व्यासांचं मान्य केलं आणि व्यासांनी सांगितलेलं म्हणून इतकं की गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं देखील एक भव्य नाव दिलं गेलं। कारण व्यास हे सगळ्या गुरूंचे गुरु असे मानले गेले, कारण व्यासांचे सिद्धांत सर्वांनी स्वीकारले आणि त्या व्यासांनी शब्दबद्ध केलेला भगवंतांचा उपदेश प्रकृती पुरुष विवेक जो आहे तो काय आहे आपण पुढच्या वेळेपासून पाहणार आहोत। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्व। ऐकायला मिळतं आहे, चिंतन घडतं आहे, हे आपलं भाग्य आहे असं मी समजतो। स्वामीजींच्या शब्दात सर्कसमध्ये छोट्या स्टूलावर हत्तीला उभं करण्यासारखं आहे। या तीन गोष्टी नटशेलमध्ये सांगणं ही देखील एक प्रकारे कठीण अशी गोष्ट आहे आणि मला याच्यासाठी दोन प्रवचनं करायची नव्हती, नाहीतर परत मागच्या प्रवचनात काय झालं ते थोड्या वेळ तुम्हाला सांगत बसायला लागतं असा माझा अनुभव आहे। माझी लिंक लागावी म्हणून मला सांगायला लागतं। तुम्हाला ते जरी आठवत असलं तरी देखील एकदम मी सांगू शकत नाही, त्यामुळे मग एका प्रवचनात हे सगळं सांगून तुम्ही सगळे आणि मी इथं थांबलो, तृप्त झालो असं आपण म्हणू। आता पुढच्या वेळेपासून आपलं काम सोपं आहे। आता मूळ अर्थात हे कपिल महामुनी काय म्हणतात हे न सांगता देखील प्रकृती पुरुष काय भगवंतांनी सांगितले हे तुम्हाला सांगता येणं शक्य होतं, पण ऐकता आहात तुम्हाला लाभ होतो आहे तर तो पुरेपूर तरी व्हावा, काय शास्त्र आहेत ती त्या निमित्ताने आपल्याला निदान कळावी तरी, म्हणून मी हा सगळा खटाटोप केला। हरी